RadioMandi.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
प्रशासनाच्या परवानगीशिवाय विकली गेली साखर, FIR दाखल. साखर उद्योग सध्या मोठ्या अडचणीत आहे. शिवाय ऊस शेतकऱ्यांच्या FRP ची बरीच रक्कम कारखान्यांकडे देय आहे. यामुळे शेतकऱ्यांच्यात मोठा असंतोष आहे. असं असतानाच शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याच्या घटना समोर येत आहेत, ज्यामुळे शेतकरी दुखावले जात आहेत. यावर योगी सरकार ॲक्शन घेताना दिसत आहे. प्रशासनाची परवानगी न घेता यदू साखर कारखान्यानं साखर विकली आणि मिळणाऱ्या धनराशीतून शेतकऱ्यांची थकबाकी भागवली नाही. यामुळे DM दिनेश कुमार सिंह यांनी यदू साखर कारखान्याचे प्रबंध निदेशक कुणाल यादव यांच्यासह सुरेशचंद्र जौहरी यांच्याविरुद्ध FIR दाखल करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. कुणाल यादव हे उत्तर प्रदेशातील नेता DP यादव यांचे सुपुत्र आहेत. सुजानपूरमध्ये असणाऱ्या यदू कारखान्याकडे ऊस शेतकऱ्यांचे 115.52 करोड रुपये अजूनही देय आहेत. तसंच समितीचे 2.6 करोड रुपये अंशतः देय आहेत. इतके दिवस होऊनही शेतकऱ्यांचे पैसे मिळालेले नाहीत, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. यदू कारखान्याकडून 1 जुलै 2019 पासून 21 ऑगस्ट 2019 पर्यंत साखरेची विक्री करण्यात आली असूनही शेतकऱ्यांची बाकी देय आहे. यामध्ये अंशतः 9.5 करोड रुपये ऊस मूल्य अथवा समितीला दिले गेले, तर उरलेल्या 8.15 करोड रुपयांचा विनियोग इतर कामांसाठी केला गेला. खरं तर हे पैसे शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश दिले असूनही साखर कारखान्याकडून त्याचं पालन केलं गेलं नाही. SDM यांना आदेश दिले गेले आहेत की साखरेला ताब्यात घेऊन विक्रीला मंजुरी देण्यावर प्रतिबंध घालण्यात यावा. तसंच आपल्या देखरेखीखालीच साखरेची विक्री करून शेतकऱ्यांना त्यांची थकबाकी देण्यात यावी.